यार पोटाबा महाराजांच्या साक्षीने सांगतो, मागच्या 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं की 1 वेळ संधी द्या, आणि आजही सांगतो पुढच्या संधीची मला भूक नाही, पुढल्या मंत्रिपदाची मला अपेक्षा नाही, परंतु एवढंच सांगतो दादा की तुम्ही जो विश्वास ठेवलाय, ज्या माझ्या माय भगिनी माझ्या मायबाप मंडळी जो विश्वास ठेवलाय, या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही, प्रामाणिकपणे तुमची सेवा करीन, तुमचा पुढेही अपमान होईल, तुम्हाला पुढे मान खाली घालायला लागेल असं कधी वागणार नाही, एवढं ज्या निमित्ताने सांगतो मनापासून तुम्ही सर्वजण आज मला आशीर्वाद द्यायला दादांचे आभार मानाय सर्वजण आला, मी सर्वांचे पुण्याचे आभार मानतो, धन्यवाद।
माग सरला कामात 1 नंबर अन्ना मावळचा धान्या वाघ ठरला हजार जण भिडायला राहिले उभा तरी बिघडी नाही माग सरला